आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यात सज्जता. वाहतुकीच्या मार्गांमध्ये मोठे बदल. पुण्यातील मुख्य रस्त्यांवरील काही शाळांना सुटी जाहीर. मुंबईत पोलिसांसाठी 45,000 घरं बांधण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यात पीएम सेतू कार्यशाळेत शासकीय तंत्र निकेतनांना उद्योगांद्वारे व्यवस्थापित संस्था बनवण्यावरचं मंथनाचं आयोजन. आणि भारत न्यूझीलंड दरम्यान आज इंदूर इथं 50 षटकांचा अंतिम सामना. आता सविस्तर बातम्या. पुणे ग्रँड चॅलेंज सायकलिंग स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यामध्ये सज्जता करण्यात आली आहे. उद्यापासून 23 तारखेपर्यंत जिल्ह्यातील 437 किलोमीटर मार्गावरून जगभरातील 35 संघांमधील 170 आणि भारताचे अ आणि ब संघातील सायकलपटू पुण्याच्या नागरी परिसर, वारसा संपन्न स्थळं आणि रमणीय ग्रामीण प्रदेशातून सायकल चालवण्याचं आव्हान एकंदर 4 टप्प्यांमध्ये पार करणार आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी सायकलपटूंचा स्वागत समारंभ आणि उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल पुण्यात झालं. पुण्याचा सायकलिंगशी असलेला ऋणानुबंध 100 वर्षांहून अधिक जुना आहे. ही स्पर्धा पुण्याची सायकलचे शहर ही ऐतिहासिक ओळख जागतिक स्तरावर पुन्हा एकदा प्रस्थापित करेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रामुख्यानं परदेशी सायकलपटूंना समजावं म्हणून इंग्लिश भाषेत बोलताना ते म्हणाले,
This event entirely will be a great experience not just for the riders but also for the cycling enthusiasts and for the tourists who will be coming here to see the serene beauty and the great forts of our Honorable King Chhatrapati Shivaji Maharaj who has totally dominated and changed this landscape. I sincerely hope that this event will be a grand success. Let's celebrate culture of cycling which has its history in the city of Pune. Let me wish all the best to each and every rider. Let us make it a great success.
यावेळी विविध देशातील सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला. विविध भाषा, देश, संस्कृतींचं प्रतिनिधित्व करणारे हे सायकलपटू भारतीय पारंपरिक वेशात मंचावर आले होते. भारतीय संघातील दिल्लीहून आलेला एक सायकलपटू अक्षर त्यागीनं या स्पर्धेबद्दल आणि तयारीविषयी आकाशवाणीशी संवाद साधला.
मेरे को ये पुणे ग्रैंड टूर की अपॉर्च्युनिटी मिली है. ये मेरी जिंदगी की सबसे बड़ी रेस होने वाली है और इसके पीछे महाराष्ट्र गवर्नमेंट का बहुत बड़ा हाथ है और हमारी CFI साइकिलिंग फेडरेशन ऑफ इंडिया ने भी बहुत मेहनत से ये रेस को इंडिया में लेके आए हैं. ये UCI 2.2 कैटेगरी रेस है जिसमें वर्ल्ड के बहुत ही अच्छे राइडर्स, वर्ल्ड क्लास राइडर्स के अगेंस्ट हम कम्पीट करने वाले हैं और हम अपने आप को शोकेस करेंगे कि हमारी क्या एबिलिटीज है और हम कहाँ स्टैंड करते हैं. इंटरनेशनल कोचेस भी हैं हमारे पास जो हमारी CFI ने हमें दिए और उन्होंने हमें बहुत अच्छे से ट्रेन करा है. अब बारी है हमारे परफॉर्म करने की और मैं बहुत एक्साइटेड हूँ.
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या उद्या पुण्यातील टप्प्यामुळे फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, शहरातील मध्यभाग तसंच स्पर्धा मार्गावरील शाळा महाविद्यालयांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 दरम्यान स्पर्धा मार्ग तसंच जोडणारे उपरस्ते वाहतुकीला बंद राहतील अशी माहिती सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या मार्गांवरून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शक्यतो मेट्रो सेवेचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 40,000 ते 45,000 शासकीय निवासस्थानं उपलब्ध व्हावीत यादृष्टीनं मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प राबवण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या वसाहतीसाठी अंदाजे 20,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 30% निधी शासन आणि 70% निधी सरकारी हमीद्वारे वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरुपात उभारला जाईल. पुणे महानगर क्षेत्रात केंद्र सरकारच्या पीएम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत 1,000 इलेक्ट्रिक बस चालवण्यात येणार आहेत. या सुविधेसाठी संबंधित कंपन्यांना दरमहा द्यावी लागणारी खर्चाची रक्कम पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या खात्यातून थेट संबंधित कंपन्यांना वळती करण्याच्या प्रणालीला काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडनं अवजड उद्योग मंत्रालयाकडे 1,000 बसेसची मागणी केली आहे. यात 9 मीटरच्या 200 आणि 12 मीटरच्या 800 बसेस असतील. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताच्या कौशल्य विकासाला दिशा देण्यासाठी पीएम सेतू योजनेअंतर्गत पुण्यात यशदा इथं उद्या एक उद्योग कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. शासकीय तंत्र निकेतनांमध्ये उद्योगांच्या मदतीनं सुधारणा करून त्यांना उद्योग व्यवस्थापित संस्था बनवण्याच्या उद्देशानं ही कार्यशाळा होत आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत माझ्या सहकारी संध्या खान यांच्याकडून.
पीएम सेतू म्हणजे प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड आयटीआयज ही योजना विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून भविष्यासाठी सज्ज आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मनुष्यबळ घडवणे, उद्योग क्षेत्राचा या योजनेत सहभाग वाढवणे तसंच जनजागृती करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या कार्यशाळेत बांधकाम, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल, एफएमसीजी, इलेक्ट्रॉनिक्स, तेल आणि वायू तसंच नवीकरणीय ऊर्जा अशा विविध क्षेत्रांतील 50 अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. पीएम सेतू अंतर्गत देशभरातील 1000 शासकीय आयटीआयचं आधुनिकीकरण हब अँड स्पोक मॉडेलद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये 200 हब आयटीआयना प्रगत पायाभूत सुविधा आणि आधुनिक प्रशिक्षण साधनांसाठी सहाय्य दिलं जाईल तर 800 स्पोक आयटीआय जिल्हास्तरावर प्रशिक्षणाचा विस्तार करतील. या योजनेअंतर्गत आयटीआय या शासकीय मालकीच्या पण उद्योग व्यवस्थापित संस्था म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या सल्लामसलतीचा भाग म्हणून उद्योग आणि संस्थांमधील भागीदारीसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. संस्थात्मक प्रशासन मजबूत करणं, प्रशिक्षण परिसंस्थेचं आधुनिकीकरण आणि कौशल्यांचा कामगार बाजाराच्या मागणीशी मेळ घालणे या माध्यमातून ही योजना विकसित भारत घडवण्यासाठी भारतातील युवकांना सज्ज करण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागातर्फे भारतीय गाळशास्त्र संघटनेची 41वी वार्षिक परिषद आणि दख्खन ज्वालामुखी क्रियांचा अवसादन, स्तररचना, हवामान आणि विवर्तनिकीवरील परिणाम या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचा उद्घाटन समारंभ उद्या भूविज्ञान विभागाच्या सभागृहात होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील गणेश खिंड टपाल कार्यालय, भारत सरकारच्या टपाल सेवांच्या आधुनिकीकरण उपक्रमाअंतर्गत नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिसचं काल उद्घाटन झालं. विद्यापीठ परिसरातच अत्याधुनिक आणि तंत्रज्ञान सुसंगत टपाल सेवा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घालणारा ठरणार आहे. या टपाल कार्यालयात डिजिटल सेवा, जलद सेवा वितरण, मोफत वायफाय, मोबाईल चार्जिंग सुविधा, मिनी लायब्ररी तसंच आरामदायी प्रतीक्षागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. आयआयटी मुंबईनंतर महाराष्ट्रातील दुसरं नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात साकारलं आहे. मराठी चित्रपट पुढे जावेत आणि प्रेक्षकांनी अधिकाधिक पाठिंबा द्यावा यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी काम करत असून नागपूर आणि नाशिक इथं चित्रनगरी उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक रंगभूमी विकास प्राधिकरणाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी काल पुण्यात सांगितलं. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये चित्रपट परिसंस्था या विषयावर आयोजित चर्चेमध्ये साजणीकर बोलत होते. महाराष्ट्र शासनाचं चित्रपट धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. आसामी आणि इस्रायली आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती असलेला मर्डर्स टू क्लोज, लव टू फार हा चित्रपट काल पीफमध्ये जागतिक चित्रपट विभागात कलाकारांच्या उपस्थितीत दाखवण्यात आला. आसामच्या दिग्दर्शिका मंजू बोरा आणि इस्रायलचे दिग्दर्शक डॅन वोलमन यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. सत्ता आणि स्त्रिया यांच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. ऑपरेशन सागरबंधूचा एक भाग म्हणून भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी श्रीलंकेतील एका महामार्गावर 120 फूट लांबीचा तिसरा बेली पूल यशस्वीरित्या बांधला आहे. यापूर्वी जाफना आणि कँडी प्रदेशात 2 बेली पूल सुरू केल्यानंतर ही कामगिरी साधण्यात आली आहे. मध्य प्रांतात असलेला हा पूल कँडी आणि नुवारा एलिया या जिल्ह्यांना पुन्हा जोडणार आहे. दित्वा चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसानंतर 1 महिन्याहून अधिक काळ विस्कळीत झालेला हा संपर्क पूर्ववत झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 50 षटकांच्या मालिकेतील निर्णायक तिसरा सामना आज इंदूरमधील होळकर मैदानावर होणार आहे. पहिला सामना भारतानं जिंकला तर न्यूझीलंडनं दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 50 षटकांच्या सामन्यांच्या 1989 उभय देशांतील भारतातील पहिल्या मालिकेपासून आजतागायत न्यूझीलंडला यजमानांविरुद्ध मालिका विजय नोंदवता आलेला नाही. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यात सज्जता, वाहतुकीच्या मार्गांमध्ये मोठे बदल, पुण्यातील मुख्य रस्त्यांवरील काही शाळांना सुटी जाहीर, मुंबईत पोलिसांसाठी 45,000 घरं बांधण्याचा राज्य सरकारचा निर्णय, पुण्यात पीएम सेतू कार्यशाळेत शासकीय तंत्र निकेतनांना उद्योगांद्वारे व्यवस्थापित संस्था बनवण्यावर मंथनाचं आयोजन, आणि भारत न्यूझीलंड दरम्यान आज इंदूर इथं 50 षटकांचा अंतिम सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.